कॅमेरा
आणि सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या बरोबर आज गप्पा मारायला येणार आहेत रात्री सखेळ चाले या सिरियल मध्ये दत्ताचा रोल जे प्ले करतायत असे सुहास शिरसाट. सो सुहास दादा आता फोन लाईन वर आहे. हॅलो सुहास दादा,
कसा आहे?
मी मस्त, तू कशी आहेस?
मी एकदम मजेत आहे दादा. आणि मला आता हेच विचारायचं, खरं तर सध्या लॉकडाऊन 2 महिने झाला सुरूच आहे आणि शूटिंग बंद आहे, तर मग तुझं रुटीन कसं चेंज झालंय?
खूप चेंज झालंय, कारण गेली वर्षभर मी कोकणामध्ये शूट करतोय मुंबईपासून लांब सावंतवाडीमध्ये आणि अचानक हा ब्रेक पडला, त्यामुळे सतत कामात तू असण्याची सवय आणि आता अचानक सगळं बंद पडलं. पण एक्सेप्ट करायला थोडा वेळ लागला, 4-5 दिवस. पण नंतर मग हे काही लॉकडाऊन कधी संपेलाचा काही अंदाज येत नव्हता, म्हणून मग घरात सगळी कामं करायला सुरुवात केली. सकाळी उठून व्यायाम करणं, बायकोला मदत करणं, तिथं आधीपासून होती समजा झाडू मारणं घरात बायको, त्यामुळे या सगळ्या गोष्टी करलो. वाचन सुरू आहे, त्यानंतर बऱ्याचशा वेब सिरीज बघणं चालू आहे. पण आता त्याचंही थोडस कंटाळ यायला लागला, कारण बाहेरचंही वातावरण थोडस निगेटिव्ह आहे आणि परत वेब सिरीजही थोड्याशा तशा हे असतात, पुढे काय होणार खाती ऍक्टर असं सुद्धा असं होतं, त्यामुळे थोडंसं बघणं कमी केलेलं आहे. 93.5
रेड FM बजाते रहो.